तर येशू क्रूस खांबावर मरत असताना पापी लोकांसाठी मरत आहे, समीट घडवून आणण्यासाठी मरत आहे, आणि सत्य शेवटी त्याला आपल्याला देवासमोर पवित्र निष्कलंक निर्दोष असं आपल्याला सोपवायचं आहे. त्याच्या वधूला विना सरकुती विना काही डाग पवित्र वधू म्हणून देवाला सोपवायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मनात घेऊन तो क्रूस खांबावर आपल्यासाठी मेलेला आहे. तर कन्फ्युजन कुठं निर्माण होतं माहिती आहे का, की बायबलमध्ये काही गोष्टी स्थानिक अशा बोललेल्या आहेत आणि काही गोष्टी व्यावहारिक बोललेल्या आहेत. आणि बायबलमध्ये आपण पवित्र आहोत सध्या देवाच्या नजरेत ख्रिस्ताद्वारे, ही स्थानिक गोष्ट आहे. आणि ते पवित्रीकरण आता आपण अंमलात पण आणलं पाहिजे. बायबलमध्ये आपण नीतिमान गणलं गेलेलो आहोत येशूमध्ये. रोम करसपत्राचा 3 अध्याय नीतिमान गणलं गेलो आहे. मार्टिन लुथरच्या काळामध्ये फार मोठी ती घटना झाली आणि ते कशासाठी लढले माहिती आहे का, त्याच्यासाठी की तो जो शब्द आहे, मार्टिन लुथरला खूप भीती वाटायची. तो रोमन कॅथलिक मॉनेस्ट्रीमध्ये होता आणि तो इतका काय हे व्हायचा, कारण ते स्तोत्र वगैरे वाचत असताना नीतिमानच देवासमोर उभं राहू शकतो, नीतिमान हा शब्द त्याला फार भयभीत करायचा आणि तो कन्फेशन करायचा प्रिस्टला. आणि ते करायचा, उठायचा, 2 पावलं घ्यायचा की लगेच त्याला अजून त्याची अपात्रता जाणवायची, मग लगेच रिटर्न येऊन कितीतरी वेळ तिथं तसा जायचा. तिथून त्याची स्थिती आपल्याला समजते, एकदम चलबिचल. आणि मग त्याला सत्य शेवटी रोम करास पत्र वाचताना त्याला समजलं की हे जे देवाची नीतिमत्वता धार्मिकता जी आहे ती ख्रिस्तामध्ये आपल्याला एक जज जसं सुनावतो तसं स्थानिक नेते आपल्याला सुनावली जाते. आणि मग रोम 6 पासून ती व्यावहारिक रीतीने मग चालू पण होते. तर ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन असतं आणि ते कन्फ्युजन बऱ्याचशा खोट्या शिक्षणाला कारणीभूत ठरतं. उदाहरणार्थ माझी जी अगोदरची मंडळी होती ज्याच्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो, ते असे शिकवायचे फिलिप्पी 2 मध्ये की भीत व कापित आपले तारण जे आहे ते साधा. पण ते जे तारण जे आहे ते कशाबद्दल शिकवायचे माहिती आहे का, अगोदरचं तारण जे कृपेने विश्वासाद्वारे मिळतं आपल्याला त्याच्याबद्दल ते शिकवायचे की तुम्ही भीत व कापित ते शोधायला पाहिजे. तर तारणामध्ये एक स्थानिक आहे, एक दररोजचं तारण म्हणजे त्याला पवित्रीकरण म्हणतो, आणि एक म्हणजे तारणाचा दिवस येणार आहे म्हणजे तो परिपूर्णतेचा दिवस. तसंच पवित्रीकरणामध्ये स्थानिक रीतीने आपण ख्रिस्तामध्ये नीतिमान गणलं जातो आणि तो शब्द फोरेन्सिक म्हणजे कोर्टचा शब्द आहे. आणि तो शब्द असा आहे की आपण आरोपी कोर्टमध्ये गेलेलो आहे आणि जो आरोपी जो आहे तो निर्दोष सापडला, त्याचे सगळे जे आरोप जे आहेत ते एकदम फॉल्स म्हणजे प्रूव्ह करू शकले नाही. तर जज काय म्हणतो, निर्दोष 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 किंवा दोषी दोषी दोषी. पण हा जो शब्द आहे त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतो माहिती आहे का, नीतिमान नीतिमान नीतिमान. आपण दोषी होतो, ख्रिस्ताने आपली खंडणी भरली, हे सुवार्थेचं एकदम मर्म आहे, खंडणी भरली, आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले आणि त्याची धार्मिकता आपल्या देव आता आपल्याकडं नव्या नजरेने जो पश्चातापी विश्वासणार आहे त्याला नव्या नजरेने पाहतो. कसं, निर्दोष निर्दोष नाही, त्याच्या पलीकडे जाऊन ख्रिस्तामध्ये नीतिमान नीतिमान नीतिमान. पण मग पावलाला माहिती आहे की लोक विचारणार असं असलं, एवढी एवढं मोकळीक आणि ख्रिस्तामध्ये एवढं सगळं बक्षीस असलं तर मग पवित्रीकरणामागं कोणच जाणार नाही. पण 6व्या अध्याय म्हणतो मध्ये म्हणतो, नाही तुम्ही विसरले आहात का की तुम्ही ख्रिस्तामध्ये मेले गेला, पुरले गेला आणि पुन्हा उठला. जुनं जीवन जे आहे, एक मेलेलं व्यक्ती जे आहे ते दी एंड होतो. तसं आपण गुलाम होतो पापेची, पण येशूमध्ये त्या जुन्या जीवनाचा दी एंड झालेला आहे. आता ती गुलामगिरी संपली. एक गुलाम जो असतो आयुष्यभर राबतो राबतो राबतो, पण तो मेल्यावर त्याचा मालकाचा हक्क होतो का त्याच्यावर, किती त्याला लात मार, किती काय करायला, तो काय करणार आहे का मालकाचं. तसंच पाऊल म्हणतोय की आपली गुलामगिरी जी आहे येशूमध्ये, त्याच्या मृत्यूमध्ये आपण मेलो, त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपण नव्या जीवनाला उठतो. अगोदर एका गुलामाप्रमाणे आपल्याला काहीच विरोधच करता येत नव्हता पापाचा. जसं पापाचे भावना आणि पापाचं जे इच्छा आकांक्षा जिथं आपल्याला नेतील तिथं आपण जात होतो. पण आता ही गुलामगिरी ख्रिस्तामध्ये संपती, आता नव्या जीवनामध्ये आपण नो म्हणू शकतो. जेव्हा आपण आत्म्याचे प्रेरणेने चालतो, देवाच्या वचनाने भरलेलो असतो, देवाच्या सन्नी त्याच्या सामर्थ्याने चालतो, तेव्हा आपण नो म्हणू शकतो. तर ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि असं ते आहे की नीतिमान गणलं जाणं जे आहे ते एक घटना, म्हणजे एकदम पश्चातापी विश्वास जेव्हा आपण ठेवतो तेव्हा नीतिमान गणलं जातो. इमिजिएट देवाच्या नजरेमध्ये आपलं स्थान बदलतं. पापी हे जे आहे येशू काढून टाकतो आणि देवाच्या नजरेत नीतिमान ख्रिस्तामध्ये गणला जातो. पण प्रत्येक जो व्यक्ती असा नीतिमान गणला गेलेला आहे तो नीतिमत्वतेमध्ये वाढत जातो. आणि कसं आपण समजायचं की मी देवाच्या नजरेत नीतिमान गणलं गेलो आहे? जर का हे होत असेल, नीतिमत्वतेमध्ये ख्रिस्ताच्या वाढ होत असेल, नव्या आकांक्षा नव्या इच्छा, म्हणजे चढ उतार आहेत पण डायरेक्शन कुठं आहे? मला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे, मला त्याचे विचार, मला त्याचे त्याच्यासाठी जगायचं आहे, पवित्र राहायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पडतो तेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो. बरेचसे लोक पहिले योहान 1:9 जे आहे ते अविश्वासणाऱ्यांसाठी वाटतात, पण ते ॲक्च्युली संदर्भामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी आहे की जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो तेव्हा तो विश्वसनीय व न्यायी आपला ॲडव्होकेट आहे देवासमोर. तर ह्या सगळ्या कारणास्तव क्रूसावर येशू आता पुन्हा पुन्हा येणार नाही मरण्यासाठी. म्हणून आपल्याला म्हणजे त्याची विक्टरी जी आहे त्याची जी सक्सेस झालेलं आहे त्याचा प्लॅन का? कारण जरी आपण रखडलो तरी तो आपला ॲडव्होकेट आहे, विश्वासणाऱ्यांचा तो ॲडव्होकेट आहे. आणि येशू येईल त्या दिवशी जरी आपण रखडत असलो पण आपलं स्थान जे आहे येशू मध्ये आहे, आपलं युनियन जे आहे येशू मध्ये आहे. आणि जेव्हा तो येईल पाऊल म्हणतो एका क्षणामध्ये विश्वासणारा बदलला जाईल. ह्यामुळं कारण इथं सगळं काही विकत घेतलेलं आहे ख्रिस्ताने. आणि होय आपण नीतिमत्तेमध्ये वाढवत आहोत, चढ उतार आहेत, पण ख्रिस्त जो येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. मग काही लोकांचं म्हणणं आहे की ख्रिस्त ज्या क्षणी येईल जर का माझे काही न कबूल केलेले पाप असतील नाही का त्या दिवशी मी ख्रिस्तासमोर ते हेच केलं नाही तर मग काय होईल, मी इथंच राहिलं जाईल का, मी घेतलं जाईल वर? पण आपण जर मग समजतो की ख्रिस्तामध्ये आता देव आपल्याला कसं पाहतो, नीतिमान गणलं गेलं, हे रोमन 3 आणि मग रोम 6 पासून आणि रोम 8 लिहिलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्या आत्म्याने ख्रिस्ताला मरणातून पुनरुत्थानित केलेला आहे, तोच आत्मा विश्वासणाऱ्यामध्ये आहे आणि तोही आपल्याला त्या दिवशी उठवेल. जीवन म्हणजे खरा विश्वासणारा आहे का?
हो विश्वासणारा तर आहे, त्याचं तारण देखील
झालेलं आहे.
परंतु काही कसं एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे चुकीची आहे आणि तो मरण पावला तर मग तो देवाच्या जवळ नाही.
तर आपल्यासाठी मग तसं असेल तर मग मी तर नाही जाणार बाबा, कारण दररोज माझ्यामध्ये चिडचिड आहे कधी कधी, दररोज माझ्यामध्ये पण पापाचे पॅटर्न आहे, अजून माझं पण पवित्रीकरण झालेलं नाही, अजून वाईट विचार किंवा काहीतरी माझ्या भावात ख्रिस्ताच्या भावा बहिणीमध्ये 1-2 वर्षापूर्वी काहीतरी झालेलं आहे, मी क्षमा केलेली आहे पण तरी संघर्ष चालू आहे. तो व्यक्ती दिसला की क्षमा करण्यासाठी किंवा नाही का क्षमाशील वृत्ती ठेवण्यासाठी बरोबर बरोबर आता व्यसनासंती संघर्ष वेगळी गोष्ट आहे, पण ते व्यसनाबद्दल कधी त्याला वाईटच होत वाटत नाहीये, पश्चातापी हृदयच नाहीये, कधी झगडाच केलं नाही, जसं आहे तसं चालू आहे, आणि मी ख्रिस्तामध्ये म्हणतोय, मग ती गोष्ट म्हणजे फळ दाखवून देत आहे की खरा विश्वास आपल्याला, खरा विश्वास असल्यावर आपल्याला ती घृणा वाटते, संघर्ष चालू होतो. जिवंत मासा आहे जो पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहतो, मेलेला मासा त्याच्या संगतीच पाण्यासंगतीच पोहतो. तर कॉम्प्लिकेटेड ही गोष्ट आहे. की सत्य शेवटी बायबल म्हणतं पहिल्या टिमतीमध्ये दुसऱ्या टिमतीमध्ये की द लॉर्ड नोज देम दॅट आर हिज, अँड प्रभूलाच माहिती आहे की जे त्याचे आहेत. पण एका संघर्षामध्ये आहे तो, पापा संगतीत झगडा आहे आणि त्याने ते कबूल केलं नाही आणि तो मेला. मग प्रश्न काय असतो माहिती आहे का, की त्याचं तारण कोण धरून ठेवतं, म्हणजे त्याचं तारण कशावर असत, कशावर.
एक प्रश्न आहे माझा.
हा,
पहिली गोष्ट तर पाप म्हणजे काय ते बघावं लागेल. पाप म्हणजे काय याच्याबद्दल आपण काय
सांगते. नाही, अजून एक गोष्ट आहे, पाप म्हणजे काय. पाप म्हणजे प्रत्येक विचार आचार कृती जे देवाच्या देवाच्या इच्छेविरुद्ध देवाच्या नियमशास्त्राविरुद्ध खाली पडले. पर मग ह्या प्रश्नासाठी, ह्या व्यक्तीसाठी, आता तो इथं त्याचं जीवन चाललेलं आहे आणि इथं त्याचं, इथं पापाचा काळ आहे आणि इथं तो मेलेला आहे. आणि पण येशू ह्या व्यक्तीसाठी जेव्हा मेला तेव्हा त्या व्यक्तीच्या इथं त्याचं तारण झालेलं आहे. इथून इथपर्यंत ह्या पापांसाठीच मेला का पूर्ण गौरवीकरणापर्यंतच्या पापासाठी मेला, पूर्ण मेला. इब्री करस पत्रामध्ये लिहिले, ही ऑप्टेंड इटर्नल रिडेम्पशन, अनंतकालिक खंडणी येशूने भरली. आणि इब्री करसचा पत्र का लेखक म्हणतोय की येशू परत परत येणार नाही मरण्यासाठी, तर एकदाचाच मृत्यू. आणि येशूच्या मनामध्ये विश्वासणाऱ्यांच्या सर्व पापांसाठी तो मरत आहे. तर आपली कबुली, आपलं तारण राखून ठेवतं का आपली सहभागिता राखून ठेवतं, सहभागिता. आणि तारण आपलं सत्य शेवटी कुणावर डिपेंड आहे, ख्रिस्ताच्या खंडणीवर. पण ह्या व्यक्तीने विश्वास सोडून दिला, येशूपर्यंतपासून एकदम गुड बाय तो म्हटला, मी येशूला मसीहा, जे काय आपण अभ्यासतोय येशूबद्दल, येशूचं शिक्षण, प्रेषितांचं शिक्षण, कृपेद्वारे, ख्रिस्ताद्वारे, विश्वासाद्वारे, नीतिमान, सुवार्तेचं शिक्षण, हे सोडून तो गुड बाय म्हटला येशूला. तर मग प्रश्नचिन्ह होतो की तो अगोदरपासून ख्रिस्ता होता की नाही. कारण योहानाच्या पुस्तकात लिहिलंय, काही लोक आम्हापासून निघून गेलेले आहेत कारण ते आम्हातले नव्हतेच. तर एक पुरावा काय असतो, आपण खरे विश्वासणारे आहोत की नाही. शेवटपर्यंत हा सुवार्तेचा जो विश्वास आणि जी आशा आहे आपल्या वचनामध्येच आहे आता पुढच्या, की तो सोडत नाही. कारण त्याच्यामध्ये प्रभूमध्ये तो मेलेला असतो, पुन्हा उठलेला असतो, आपण एक नवी निर्मिती झालेलो ख्रिस्तामध्ये. तर जो खरा विश्वासणारा आहे त्याचा विश्वास पण देव टिकवून ठेवतो, देव सामर्थ्य देतो. आपण बघितलं की देव माझ्यामध्ये कार्यरत आहे इच्छा व्हा, पण कसं आपण, म्हणजे जे सगळे म्हणतात मी विश्वासणारा आहे, मी विश्वासणारा आहे, तो असतो. तर पापासंगती संघर्ष चालू असेल, येशू आला, त्याचा मृत्यू झाला, जरी ते कबूल केलं नसेल तर त्या दिवशी त्याची सहभागिता देवामध्ये हे नसेल, देवापासून त्याला दुरावा वाटेल. कारण कबुलीद्वारे आपण ख्रिस्ताद्वारे पुन्हा आपली सहभागिता प्रस्थापित होते. पण कसं आहे की आता माझी मुलगी आहे 1.5 वर्षाची, हां, आणि किंवा माझा मुलगा असेल तर त्याने माझी आवडणं केलेली आहे, तर माझं नातं तुटतं का सहभागिता तुटते. माझा जो मुलगा आहे तो अजून मला येऊन सॉरी त्याने म्हटलेला नाही, त्याची चूक त्याला कळून तो फिरून माझ्याकडे येऊन सॉरी म्हटलेला नाही, तर नातं तुटतं का सहभागिता तुटतं, सहभागिता. माझं नातं तर रक्तामुळं माझं नातं आहे, तसंच येशूमुळं अनंतकालिक खंडणी त्याने आपली भरलेली आहे.
एक हप्त्याच्या एका अशा व्यक्तीला भेटलो की ज्याने चांगलं बाजूबाजू केलेलं आहे, परंतु काही कारणास्तव तो 1.5 वर्षात चर्चला गेला नाही. आणि त्याच्यानंतर त्याला मी विचारलं का बाबा चर्चला गेला नाही, तर तो असं म्हणतो की चर्चमध्ये असा एक व्यक्ती येतो की त्याच्याबद्दल माझ्या मनात राग आहे, त्याच्यामुळे मी चर्चला जात नाही. अरे म्हणतो तू येशू ख्रिस्ताचा नाहीस, आणि तो म्हणतो कसं कसं म्हणतोस, मी चर्चला भले त्या येत नाही परंतु मी घरी वैयक्तिकरित्या प्रार्थना करतो, देवासंगती सहभागी. परंतु त्या व्यक्तीला बघितल्यावर मला कसा एवढा राग येतो की त्याला जाऊन आणावं, एवढा राग येतो. मग तसं कशावर आपण म्हणू शकतो की त्याला तो वैयक्तिक प्रार्थना जरी करत असेल पण त्याच्या मनामध्ये राग आहे, तर देव त्याच्या प्रार्थना किंवा
त्याच्यावरून आपल्याला असेल काय मोठा प्रश्नचिन्ह. 1.5 वर्ष देवाच्या लोकांची सहभागिता त्याला त्याची उणीव भासली नाही, दुसरी गोष्ट म्हणजे अक्षमाशीलता, कदाचित संघर्ष असेल, कदाचित फारच तो इमॅच्युअर प्रभूमध्ये प्रौढता प्राप्त बिलकुल झालेली नाही, त्याला अवज्ञेचं जीवन तो जगत आहे. दावीद पण पाप केल्यानंतर एक वर्ष जो आहे ते त्यांनी प्रभूकडे आलाच नाही, ते बच्छेपासून ते पाप केलं आहे, खुनाचं पाप केलं आहे. तर आपलं हृदय फार भयंकर आहे, ते काही काही सबब शोधतं देवापासून त्या काळामध्ये दूर राहण्यासाठी. पण त्या व्यक्तीचं अजून आपण जीवन दी एंड पाहिलं नाही, कदाचित तो ख्रिस्ताचा खरा असेल तर तो पश्चाताप करेल देव त्याच्या हृदयात त्याचं, कारण हा नवा करार आहे. इजकेल यरेम्या सारखा की देव त्याचं शब्द आपल्या हृदयावर घेईल, आणि जुना करार जो होता फक्त पत्रावर होता पाऊल म्हणता, पण नवा करार जो आहे हृदयावर लिहिलं, आणि देव त्याच्या लोकांना सोडणार नाही, टाकणार. जरी संघर्षाचा कालावधी आहे पण जर का तो खरा ख्रिस्ताचा आहे तर देव त्याचं हृदय जे आहे मांसमय हृदय दिल्यामुळं ते जरी थोड्या काळासाठी घट्ट झालेले देवाचा आत्मा पुढल, पण आपण काय करायचं ह्या ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगची फार महत्त्वाची गरज आहे. काउन्सिलिंगमध्ये असं आपण नाही काय दाखवायचं की मी कधीच पाप करत नाही, मी काय सुपर पास्टर आहे, आणि तर आपण त्यांना दाखवायचं की होय भरपूर आपला पापांसंगती संघर्ष असतो, माझ्या पण माझ्यावर पण मोह असतात विविध गोष्टींचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आशा द्यायची, कारण 1.5 वर्ष झालेलं आहे तरी आपण आशा देऊ शकतो की जर का ख्रिस्तामध्ये सोल्युशन आहे या गोष्टीचं. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं, बायबल करेल. कोणतंही काउन्सिलिंग विदाऊट बायबल आपण देऊ शकत नाही, त्यांना बायबलकडे आणायचं. विशेष करून इफिस 4 मध्ये असं लिहिलेलं आहे, इफिस 4:5 मध्ये जर का देवाने ख्रिस्तामध्ये एवढी कृपा आपल्याला ओतली आहे, आपण बेसुंती होतो, ख्रिस्ताने 8 भिंत तोडून त्याच्या क्रूसकामामध्ये आपल्याला देवाचे लोक बनवलेले, तशा प्रकारचे हक्क यहुदी लोक जसे देवाचे लोक तसे आपल्याला हक्क दिले, आणि एवढं सगळं आहे. मग पाऊल म्हणतो 4 अध्यायात यास्तव मग आपल्या कॉलिंगप्रमाणे आपण चाललं पाहिजे. तर त्या ठिकाणी पण सुवार्ता सांगण्याची गरज आहे. पाऊल बघा त्याचं जे पवित्रीकरणाच्या गोष्टी 5व्या 4व्या 5व्या 6व्या अध्यायामध्ये ठेवतो, पहिलं बेस तयार करतो, बघा एवढी कृपा तुमच्यावर झालेली आहे, एवढं तुमचं स्थान ख्रिस्तामध्ये खंबीर झालेलं आहे, आता ह्या कॉलिंगप्रमाणे आता चाला, आता एवढी क्षमा प्राप्त झालेली आहे ना अगणित ह्या क्रुसाद्वारे, आता आपण ख्रिस्तासारखं क्षमा करणं शिकलं पाहिजे, केली पाहिजे.
त्याचं म्हणणं असं होतं की जर मी नम्र झालो तर लहान मुलं देखील माझ्या हवी होती, म्हणजे ते मला काही म्हणते शिवाय शाप देते.
मग बरंच प्रश्नचिन्ह आहे त्यांनी कोणची सुवार्ता, कारण लहान मुलांसारखं जोपर्यंत आपण स्वर्गाचं राज्य स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे नम्र होऊनच ते विश्वासाने लहान मुलगा कसं क्वेश्चन विचारत नाही की ते तारण त्याची गॅरंटी किती आहे, वॉरंटी किती आहे, असं असं मुलं विचारत नाही. माझी गरज आहे, मला समजली, मला ते द्या, बरोबर. मग त्याला ख्रिस्तीपणा समजलेला आहे का मुळात? बायबल कॉलेजमध्ये जाऊन काय फायदा नाही. बायबल
कॉलेज आपला भावाशी बैर ठेवतो तो हत्यारा आहे,
बरोबर.
आणि पुढे सांगते की तो हत्यारा आहे तर तो स्वर्गाच्या राज्यात नाही जाऊ शकत,
बरोबर.
इथे गव्हर्नमेंट हिंदुस्थानची गव्हर्नमेंट हत्याराला ना सोडणार तर तो परमेश्वर सोडणार आहे.
आणि ब्रदर आपल्या मेंबर असतील ना असे 1.5 वर्ष येत नाही आणि अक्षमाशीलता धरून ठेवत आहे भावाविरुद्ध, तर मग आपल्याला पॅटर्न दिले मत्तय 18 प्रमाणे आपण तसं सोडायचं नाही. मत्तय 18 प्रमाणे पहिली वेळेस आपण जायचं सलोखा करायचा प्रयत्न करायचा, दुसरी वेळेस 2 भावाला घेऊन जायचं आणि म्हणायचं की चर्चला न येणं सहभागिता सोडणं हे देवासमोर अमान्य आहे आणि तू तुझ्या पापासंगती डील नाही करत आहे, ख्रिस्तामुळे आपल्याला सगळं उत्तर आहे, हां कृपा आहे. मग तिसऱ्या वेळेस मग मंडळीला सांगायचं आणि त्यांना सांगायचं प्रत्येक स्टेजला की प्रेमाखातर आम्ही तुझ्या मागे येत आहोत, कारण आम्हाला अशी तुझी दशा पाहायची नाही, प्रेमाखाला तर आम्हाला तुला परत आणायचं आहे सहभागीतेमध्ये. पण मग तिसऱ्या वेळेस जरी त्यांनी अपश्चादापी स्मृती दाखवली तर येशू म्हणत आहे त्यांना परक्यांसारखं म्हणजे हेल्लेने किंवा ट्रीट डॅमेज परराष्ट्रीयांसारखं तुम्ही वागवा, म्हणजे त्यांना खरा ख्रिस्त, कारण 3 वेळेस देवाचे लोक तुमच्याकडे प्रेमाने येत आहेत की या तुम्ही सहभागीतेमध्ये. तर असे दिलेले आहेत आपल्याला साधनं देवाच्या वचनामध्ये. आणि हे कठीण आहे करणं, पण देवाकडं प्रेम मागायचं की मला तिकडं फक्त शॉप किंवा बॉस किंवा नाही का, मला आनंद नाही व्हायला पाहिजे आता मी ह्यांना काढणार आहे सहभागीतेमधून, नाही का. काही लोक तसे आहेत. आमच्या बायबल कॉलनीमध्ये रात्री दोघा भावाचा सलोका झाला, नाही का, काहीतरी त्यांच्यामध्ये वाद होता. आता सलोका झाला, त्यांनी सॉरी म्हटलं तर सोडून द्यायचं ना. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी प्रोफेसरला सांगितलं आणि ह्याला काय लगेच आपण हे करायला पाहिजे, चर्च डिसिप्लिन वगैरे वगैरे. काही लोक फार आतुर असतात, तिथं पण काहीतरी रॉंग आहे, नाही का. कारण आपण कृपेद्वारे त्या भावाला जिंकण्यासाठी तसं करतो,
आपण होईल तितका जिंकण्याचा प्रयत्न
करतो, बरोबर,
बांधण्याचा प्रयत्न करतो, बरोबर, प्रयत्न
करायचा. कारण आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला समेटाचे राजदूत म्हटलेले अँबॅसेडर्स, आपल्याला समेटाची सेवा दिलेली आहे. देवासंगती पहिलं सुवार्तेद्वारे समेट घडवून आणतो, मनुष्यासंगती बनतो,
बरोबर. म्हणजे तो वाढत होता, दिसत होत की त्याची वाढ दिसत होती, वाढत होता, परंतु निंदन नाही त्याची वाढ होती. तुमच्या खोटा विश्वास, खरा विश्वास, त्याच्यावर मग माझा विश्वास आहे. परंतु काही लोक असं पण शिकत की तो वाढत गेला परंतु त्याची नंतर वाढ
म्हणतो,
खरा होता परंतु नंतर नष्ट झाला.
मला वाटतं तुम्ही दोन दाखले मिक्स करताय. अच्छा, पहिला दाखला जो आहे तो चार चार हृदयाची परिस्थिती, निधन जे आहे ना ते खुंटवत नाही, ते दोघ संगती संगती आहेत. आणि पण ते फळ जे आहे, फळ फळ येण्याच्या वेळेस मग समजत, कारण हे ऍक्च्युली गहू आणि निधन जे एकदम सारखं दिसतं, पण दोघं वाढतायत. म्हणजे मंडळीमध्ये काय आहे की अशी परिस्थिती आहे, काही सैतानाने पेरलेले आहेत, म्हणजे देवाचे नाहीत, पण देव काय करतो त्याच्या सहनशील शक्तीने म्हणतोय त्यांचा न्याय आत्ताच नाही करायचा.
तर ते
नाही नाही बघा तुम्ही दोघं वेगळे वेगळे दाखवले,
ते दोन दाखवले.
हा, काटेरी झुडूप जे आहे ते वाढ वाढ खुंटवतो.
चार जणांबद्दल तुम्ही एक जमीन सांगितली, चार जमीन आहे ना, चार जमीन जमीन,
चार जमीन,
चार जमीन पैसे
एका जमिनीचं मी सांगितलं, ती वाढत जाते. म्हणजे
नाही पण ठीक आहे, मग तुम्हाला म्हणायचं काय की ते खुंटवतात. मत्तय का चोवीस पासून आहे ब्रदर. हा, आणि हे जे आहे ना काटेरी, मग येशू नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो ना, हे काटेरी झाड जे आहे ते संसाराच्या चिंता व द्रव्याचा मोह,
म्हणजे संसाराच्या चिंतेने आणि मोहाने व्यक्तीची वाढ होतो,
बरोबर,
तो वाढत होता परंतु त्याची वाढ
होतो.
मग अशी शक्यता देखील आहे की विश्वासणारा असू शकेल, खरा वाढत चाललेला आहे परंतु संसाराच्या चिंताने आणि मोहाने त्याची वाढ होतो. आणि असं म्हणते की तो निष्फळ झाला,
बरोबर. पण इथं ऍक्च्युली हे ते जे पहिले तीन आहेत ना, पहिले तीन हृदयाची जी परिस्थिती आहे ना, येशूला सांगायचंय की जगामध्ये कशा कशा प्रकारचे चार प्रकारचे लोक आहेत जे देवाच्या सुवार्तेला प्रतिसाद अशा प्रकारे देतात. पहिलं जे ग्रुप आहे ते इतकं काही अंधारलेलं आहे की सैतान तिथं आहे आणि तो लगेच हिरावून घेतो. दुसरा ग्रुप जो आहे तो म्हणजे थोडंसं आपल्याला आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटतं, म्हणजे किती छान झालं आणि एकदम आनंदाने अगोदरचा स्टेज आपल्याला दिसतं, पण ती खडखड जमीन जी जी आहे ती म्हणजे देवासाठी जेव्हा त्यांना सहन करावं लागतं, खूप अगोदर आलेले जॉईन करतात, हसी आणि जॉय आणि सगळं काय दिसतंय आपल्याला, नाही का, आपल्याला वाटतंय की खरंच हे सुवार्ता स्वीकारता येत म्हणून. पण मग जेव्हा परीक्षा होते, मग ख्रिस्तासाठी मग आपल्याला दाखला बोलायला लागतो बॅप्टिझमचा, मग ख्रिस्तासाठी मग आपल्या आईवडिलांना सांगायला लागतं की नाही मी विश्वासणाऱ्या संगती लग्न करणार, किंवा ख्रिस्तासाठी एक प्रकारचा वाईट जॉब सोडावा लागतो जिथं आपल्याला अमंगळ कृत्य किंवा अन्याय कृत्य करायचे, आणि मग आपण आपल्याला विश्वास दाखवायला लागतो तिकडं की मी ख्रिस्तासाठी शिष्यत्वामुळं आता हा जॉब सोडून जिथं मला पाप करायला होत आहे नवीन जॉब शोधायचा आहे. म्हणून त्यांना त्या गोष्टी मग ते परीक्षा वगैरे ती ती आवडत नाही आणि म्हणून ते काय ख्रिस्ताला म्हणजे निष्फळ म्हणजे आता मग ख्रिस्ताला ते सोडतात किंवा फळ म्हणजे जे सुवार्थेचं रिअल फळ देव शोधत आहे आणि मग जे आहे चौथ हृदय जे आहे तर ॲक्च्युली मला काय सांगायचंय हे उदाहरण बरोबर आहे तुम्ही काढलेलं आणि हे निधनाचं पण तर इथं देव आपल्याला काय सांगत आहे की अशी परिस्थिती आहे सगळे म्हणतील विश्वासणारा काही लोक बाहेरून असे वाटतील पण हे निधनासारखे कारण ते गव्हासारखंच दिसतं पण सत्यशेवटी फ्रूट जेव्हा येतं तेव्हा मग स्पष्ट होतं फळ जेव्हा दिसतात मग स्पष्ट होतं कारण मग ते देवदूत म्हणतात की लगेच चला ह्याला संपवू आपण पण देव म्हणतो की नाही न्यायाच्या दिवशी मग तोपर्यंत त्यांना ठेवा तर अशी आहे परिस्थिती मंडळीमध्ये लोक आहेत जे वर्षानुवर्ष बसलेले आहेत पण अजून शिवीगाळी अजून अक्षमाशीलता अजून सगळं काही तसंच आहे फळ सुवार्थेचं बदललेल्या जीवनाचं
तो एक स्वभाव झाला मनुष्याचं जीवन बदलतो स्वभाव बदलत नाही
जीवन बदलतं पण स्वभाव बदलतो
जीवन स्वभाव आणि जीवन म्हणजे स्वभाव काय स्वभाव म्हणजे कसं तशी चिडचिड आहे
उद्धार झाला पण सुधारला
सुधार म्हणजे स्वभाव स्वभाव जो आहे ना स्वभाव कधी त्याला रागच येतो रागाला म्हणून त्याला काही पाप केलं नाही शास्त्र काय म्हणलं रागावा आपण पाप करू नका
म्हणजे येशूने जसं मंदिरात ते चाललेलं होता बिझनेस
मी रागावा पण त्याच्यामध्ये पाप नसलं पाहिजे पवित्र राग असावा
पण तो राग जो आहे लवकर त्याच्यासंग डील पण करा सूर्यास्त होण्याच्या अगोदर
आणि असे म्हटलं की तो राग घेऊन उराशी घेऊन झोपू नका
बरोबर
देवातून लगेच तुम्ही काही लोक दिवसभर रागावतात एखादा मेल असतो कंपनी असतात किंवा काही ऑफिस असते दिवसभर लवकर याच्यानंतर रागावतात आणि सध्याच्या देवा मी आज लय चुकलो त्याच्या लगेच देव क्षमा त्यात त्यांना पवित्र ते बदल कोणा कामगारांना कामच नाही केलं त्याला वेळ शिवी द्यावा लागली तू वेळेवर न्यायला थोडा गैजरच राहिला दोन दिवस गैजर राहिला त्याला थोडी शिवी द्यावा लागली मग तो तो ख्रिस्ती असतो आणि ते त्या म्हणजे थोडस वर झालं काम म्हणजे वर केलं त्याने घरी येऊन तो पश्चाताप करू शकतो देवाचा क्षमा होऊ शकतो देव त्याची क्षमा
करतो
तो स्वभाव आहे स्वाभाविक आहे त्या
हे पडलं जमिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये जीवन होतं की ज्या
जीवनाच्या
शक्यता आहे विश्वासामध्ये वाढत जातो आणि मग नंतर संसाराचं मूळ चिंता त्याची वाढत
ऍक्च्युली मग आता हा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे की ते बी जे आहे ते जे आहे तो तो देवाचं वचन घेऊन जाणारा सुवार्थिक
बरोबर करणारा तो चुकीच्या ठिकाणी बी लागतो
हा आणि ते जे आहे ते देवाचं वचन तर देवाचं वचन जे आहे ते काही लोकांच्या हृदयात गेलंय आणि असं वाटतंय की त्यांनी ते चांगल्या आनंदाने स्वीकारलेलं आहे नाही पण त्याचं तुम्ही म्हणताय की तिकडं थोडीशी वाढ झाली म्हणजे तारण झालेलं आहे
तारण बी पडल्यानंतर प्रतिसाद झाल्यामुळेच ते वाढलं
पण ऍक्च्युली देव काय कशाची अपेक्षा करत आहे फळाची अपेक्षा करत आहे आणि म्हणजे जर का आपण म्हटलो की हे दुसरं बी तिसरं बी ह्यांचं तारण झालेलं होतं पण मग आपण असं म्हणतोय की हे जे तारण जे आहे ते होऊ शकतं आणि हां जाऊ पण शकतं पण मला वाटतं हा जो हे जो दाखला जो आहे ते कारण संदर्भामध्ये पण हे लोक जे आहेत ते येशूला नाकारत आहेत म्हणजे एवढं वचन त्यांच्यापर्यंत आलेलं आहे येशू म्हणतोय की आम्ही तुमच्यासाठी ढोले आणि हे सगळं वाजवलं, पण तुम्ही म्हणताय कुठं? 17 वचन बघा, 13 अध्याय. मी तुम्हाला खचित खंचित सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेश ठेव नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. तर फार गांभीर्याचं चित्र आहे ह्या संदर्भामध्ये. आणि येशू म्हणत आहे की बऱ्याचशा लोकांनी जे ऐकायचं आहे म्हणजे त्याची अपेक्षा केली ह्या दिवसांनी, पण त्यांना ते मिळालेलं नाही, तुम्हाला मिळालेलं आहे. आणि मग येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे हा दाखला की अशा प्रकारचे 4 प्रतिसाद आहेत, पण जे खरं हृदय आहे जे देवाने तयार केलेलं आहे, जशी मशागत झालेली आहे, तिथं जेव्हा देवाचं वचन जातं तेव्हा ते फळ, म्हणजे ते नम्र झालेलं हृदय आणि तयार आहे फळ देण्यासाठी. तर इंटरप्रिटिव तो प्रश्न आहे. मला वाटतं की हे 4 जे हृदय आहेत ते देवाच्या वचनाला प्रतिसाद कसे आहेत, ह्या 4 प्रकारचे प्रतिसाद आहेत हे येशू सांगत आहे. आणि जर का आपण म्हटलं की जे पण खरा विश्वासणारा तो रेझिस्ट करतो, खरा विश्वासणारा जो आहे त्याला प्रभूच्या डोंगरावरच्या प्रमाणे माझा खजिना कुठं मी ठेवायला पाहिजे, जास्त मी तिथं साठवायला पाहिजे, म्हणजे माझं हृदय पण तिथं असतं स्वर्गीय गोष्टींकडं. तर सत्कृत्य करून गरजा भागून तो त्याचं जे द्रव्य जे आहे ते स्वर्गात साठवत आहे. आणि येशूने पण शिष्यत्वामध्ये शिकवलं की तू आत्ता मला सोडून, म्हणजे तो म्हणत होता की माझे वडील आहेत त्यांना त्यांचा मी अंतविधी करतो, कारण तिकडं मग वाटा पण मिळायचा, वतन पण मिळायचं. तो म्हणतो मी तिथपर्यंत थांबतो नाही का, पण येशू म्हणतो आत्ता माझ्या मागे आहे. म्हणजे शिष्यत्वाची किंमत जी आहे ती अर्जंट आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींची चिंता तू करू नको. जे मृत आहेत त्यांना त्यांचे मृत पेरू दे, पुरू दे. हां, म्हणजे आध्यात्मिक रीती जे मृत आहेत त्यांना ते सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी करू दे, अंतविधी वगैरे. आणि मी तो मसी आहे, मी अनंतकालिक गोष्टी शिकवण्यासाठी आलेलो आहे, तू आत्ता माझ्या मागं ये. तर जो खरा विश्वासणारा आहे कसं सांगायचं, ते तो दुसरा दाखला जो आहे की एक माणूस जो आहे शेतातून चाललेला आहे, आणि त्या काळामध्ये बँका वगैरे नसायच्या, तर ते जे दुश्मन राष्ट्र आलं की मग त्यांच्या शेतात ते भरभर भरभर त्यांचे जे सगळे काही दागिने आहेत ते मडक्यामध्ये टाकून ते पुरायचे, तिकडं काहीतरी मग एक नकाशा किंवा काहीतरी मार्कर ठेवायचे, म्हणजे पन्हा आपण येऊ. पण हा माणूस जो आहे चालता चालता त्यांनी काय पाहिलेलं आहे, ते खजिना पाहिलेला आहे, त्याचा पाय त्या मडक्याला लागलेला. पण तिथं काय लिहिलं आहे की आनंदापोटी तो काय जातो, घरी जातो, आपलं आहे नाही ते विकतो, आणि पहिलं ते शेत जे आहे ते विकत घेतो. आणि मग येशूला तिथं सांगायचं आहे की स्वर्गाचं राज्य असं आहे की एखाद्या व्यक्तीला खरं येशूचं मौल्य समजलं आणि मला स्वर्गाचं राज्यामध्ये येशू घेऊन जातो आणि हा तारणदायी विश्वास प्राप्त झाला, तर आनंदाने बाकीच्या सगळ्या गोष्टी तो हानी मानतो आणि पहिलं येशूला घेतो. कारण येशूला घेतलं तर बरंच क्षणोक वगैरे आहे, पण सत्य शेवटी माझा आत्मा मी गमावणार नाही.
आणखीन प्रश्न
व्हेरी गुड, गुड प्रश्न आहे. तर हे जे आहे ना बायबल स्टडी करत असताना इंटरप्रिटेशन, आता आपल्याला अर्थ काढायचा आहे. आणि तुम्ही चांगला पॉईंट काढला की चांगलं तर कोणी नाही, तर मग बायबलचं पूर्ण शिक्षण घ्यायचं, ह्याला काय म्हणतात थिओलॉजिकल ॲनालिसिस. म्हणजे बायबल जे आहे दुसऱ्या वचनाला कॉन्ट्रडिक्ट करू शकत नाही, विरोधात जाऊ शकत नाही, तर पूर्ण बायबलचं बॅलन्स शिक्षण काय आहे ह्या गोष्टीबद्दल. तर हे नैसर्गिक हृदयाबद्दल बोलत असेल, म्हणजे नैसर्गिक मनुष्य त्याला चांगलं म्हणत असेल, तर मग येशू म्हटलेला आहे त्या श्रीमंत तरुणाला की चांगलं कोणही नाही. तर मग हे दोन्ही गोष्ट धरून मग आपण त्याचं थिओलॉजिकली असं हे लावू शकतो की ज्यांच्या हृदय देव तयार करत आहे ते बीज स्वीकारण्यासाठी. काही लोकांचं उदाहरणार्थ येशू म्हटला की नो मॅन कम्स टू द सन अनलेस द फादर ड्रॉस, म्हणजे पित्याने आकर्षिल्यापासून कोणीही पुत्राकडं येत नाही. तर ही ती आकर्षणाची प्रतिक्रिया आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये देव काय प्रॉब्लेम पाठवतो, मग त्यांना लगेच जीवनाच्या चिंता लागतात किंवा मरण भय येऊ देतो, कारण ॲक्सिडेंटपासून ते वाचलेले, मग लगेच त्या बिछाण्यावर त्या अनंतकालिक गोष्टींचा विचार करतात, अगोदर काहीच अनंतकालिक गोष्टीचा विचार करत नाही. तर अशा स्थितीमध्ये मग सुवार्थिक तिकडं पोहोचतो. काय कितीतरी लोकांनी सुसाईडचा विचार करत असताना, रवी जकरायसबद्दल तुम्ही ऐकलं असेल, 17 वर्षाचा असताना हॉस्पिटलमध्ये सुसाईड करणार होता तो, हिंदू बॅकग्राऊंडचा, आणि मग त्या सुसाईडच्या परिस्थितीमध्ये अगदी एकदम ह्या परिस्थितीमध्ये बरोबर योग्य काळी तो कोणतरी पोहोचलं तिकडं आणि नवा करार त्यांना दिला. पहिलं वचन युवान 316 हां गिडियन्सवाल्यांनी तिकडं. तर माझ्या मते हे जे चांगलं कोणही नाही ते खरं आहे, पण हे जे चौथं हृदय जे आहे ते जे आहे तयार केलेलं हृदय सुवार्ता स्वीकारण्यासाठी किंवा देवाचं वचन जो संदेश आहे तो स्वीकारण्यासाठी तयार केलेलं हृदय. आणि मृत हृदय आपण स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे देवानेच ही कृपेचं आता तारणा अगोदर देव त्या माणसाला खेचत आहे त्याचं हृदय जे आहे. बरोबर बरोबर आहे, कारण कोणी आकर्षल्यापासून देवाने आकर्षल्यापासून कोणी ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. कारण तारण हे देवापासून आहे ना, योना म्हणतो तर ते असं आहे. हा अजून एक थिओलॉजिकल प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. कारण ना ह्या सिद्धांतासाठी लढायचं की नाही, ह्या सिद्धांतासाठी लढायचं की नाही. इफिस 1 असं लिहिलं आहे की सृष्टीच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला ख्रिस्तामध्ये पूर्व नियोजित किंवा निवडलेले आहे. तर हा सिद्धांत आहे बायबल. काही लोक म्हणतात की देवाने अगोदरच त्याला माहीत होतं की कोण कोण विश्वास ठेवणार, पण हा जो शब्द आहे फोर न्यू किंवा निवडलेलं आहे तो म्हणजे की देवाने आपलं प्रेम, स्पेशल प्रेम त्याच्या निवडलेल्या लोकांवर घातलेलं. तर मग तुम्ही विचार करा, हे असा एक डोंगर आहे आणि इथं सगळे लोक जे आहेत असे पळत आहेत, दरी आहे इकडं खाली आणि ते मरणार. तसंच आदामामध्ये पूर्ण आपली मनुष्य जात जी आहे ती पापामध्ये पडली. आपल्याकडं मनुष्याचा आदामाचा स्वभाव, पतित स्वभाव ह्याने आपण जन्मतो. आणि कोणीही असा नाही की खऱ्या अर्थाने देवाला शोधत आहे. आपण आपापला मार्ग धरलेला होता बायबलने सांगितलं. तर प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा आपण म्हणतो नाही पण इतके लोक जे आहेत ते देवाला शोधत आहे आणि देवाने त्यांना बायपास करून निवडलेल्या लोकांना निवडलेलं. पण तसं नाही, पिक्चर असं आहे की आपण आदामध्ये जन्मतो, प्रत्येक लोकांनी आपापला मार्ग धरला आहे, नीतिमान कोणही नाही, देवाचा खऱ्या अर्थाने शोध करणारा एकही नाही. तर सगळे आपण ह्या न्यायाच्या दरीकडं पळत चाललेलो आणि आपल्यामध्ये क्षमता नाही म्हटलेलं. आणि देवाने हवं असतं तर सगळ्यांना न्याय पाठवून त्याचं गौरव केलं असतं, त्याच्या न्यायामध्ये तो गौरव ठरला असतो. पण त्याने काय इच्छिलं माहिती आहे का, की एक वधू मिळवावी ख्रिस्तासाठी, आणि निवडलेले लोक जे आहेत त्याने निवडावे, कारण सत्यशेवटी त्याचं गौरव व्हावं, कारण स्वर्गामध्ये मग त्याची महिमा आणि त्याची बढाई मारावी. तर देवाने हे त्यालाच माहीत आहेत त्याने निवडलेले आहेत. असं नाही की ते लोक म्हणते मला निवड नाही का, सगळ्यांनी आपापला मार्ग धरलेला आहे, आपण नरकाकडे चाललेलो होतो. आणि त्याने निवडलं नसतं तर स्पर्जन म्हणतोय मी त्याची निवड कधीच केली नसती, समजलं? त्याने निवडलं नसतं तर मी त्याची निवड कधीच केली नसते. त्याने मला निवडलं म्हणून ती सुवार्ता माझ्या हृदयात कार्यरत झाली. तर मग प्रॅक्टिकली प्रश्न निघतो की आपण मग सुवार्ता प्रसाद कसा करावा. सुवार्ता प्रसाद पेत्र पाऊल ते अशा ह्या टेन्शनमध्ये बसले नाही की कोण निवडलेले आहे कोण नाही. जितके आले त्यांना देवाचं वचन त्यांनी सांगितलं, ख्रिस्त गाजवला. पण तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण पाहिला, एका ठिकाणी असं लिहिलं आहे की ॲज मेनी ॲज वर अपॉइंटेड टू इटर्नल लाईफ बिलीव, जितक्यांची अनंतकालिक जीवनासाठी नेमणूक झाली होती त्यांनी विश्वास ठेवला. तर मग आपण ते टेन्शन घ्यायचं नाही. हा सिद्धांत जो आहे बायबलमध्ये विश्वासणाऱ्यांना धीर व आशा देण्यासाठी, कारण किती आपल्याला हे होतं की अरे त्याने निवडलं आहे म्हणून मी ख्रिस्तामध्ये आहे, आपण नम्र होतो. त्या काळामध्ये ते छळणुकीमधून जायचे, पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये ते छळणुकीखाली चाललेले, अरे देवाने आम्हाला सोडलेलं आहे, अरे हे काय चाललेलं आहे, हा राजा आमचा छळणूक करतो आहे. त्यावेळेस हा जो सिद्धांत आहे की ते आपल्याला कम्फर्ट देतो की नाही, देवाने सोडलेलं नाही आहे, त्याने अगोदरपासूनच निवडलेल्या लोकांना वतन देण्यासाठी निवडलेले आहे. मग हा राजा काही करो, त्याची निवड देवाची आपल्यावर आहे आणि वतन घेण्यासाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. तर म्हणून येशू प्रार्थना करत असताना म्हटलेला आहे की जितक्यांनी हा देव पिता आणि पुत्रामध्ये करार झालेला आहे, तो पित्याकडे पाहतो आणि म्हणतो की जितक्यांनी जितक्यांना तू मला दिलेला आहे त्याच्यापैकी एकही मी गमावलेला नाही. पण हे खरे, पण आपल्या व्यावहारिक मिनिस्ट्री करताना आपल्याला काही लोक वाटतात की किती ख्रिस्तामध्ये आहेत, पण ॲक्च्युली त्याची परीक्षा आहे की ख्रिस्ताचा सिद्धांत जो म्हणजे सुवार्तेचं आशा जो टिकून ठेवतो शेवटपर्यंत, त्याच्या हृदयातच झालेलं आहे ते कार्य, ते फळ आहे. आणि ज्याचं जीवन आत्म्याच्या फळांनी दिसतं, म्हणजे परफेक्ट नाही पण प्रीती आनंद शांती देवाच्या वचनाचा ओढा ख्रिस्ताची आराधना ख्रिस्ताच्या लोकांवर प्रेम हे सगळे फळ आहेत, ह्याहून आपण ओळखतो. आपण आपल्या परीने जितकं आहे हे ओळखून आपण त्यांना सहभागिता देतो, सेवेचा वाटा देतो. पण फिलिपच्या जीवनामध्ये काय झालं, तो शमेरिया प्रांतात गेला आणि त्याने त्या बार जीजस जो आहे काय त्याचं नाव तो जादूगार, त्याला बाप्तिस्मा पण दिला, चिमोन जादूगार, त्याला बाप्तिस्मा पण दिला. आणि मग पेत्रो येऊन आल्यानंतर तो म्हणतोय की असलं सामर्थ्य तेव्हा पेत्र काय म्हटलं की तू पश्चाताप कर, कारण तुझं हृदय जे आहे ते फुल म्हणजे हा बरोबर, कारण तुझं हृदय जे आहे ते ह्याच्याने भरलेलं आहे म्हणतात अमंगळतेने किंवा हा कडू पित्तासारखं. तर ते विश्वासणाऱ्याची ओळख नाही, कारण आपलं हृदय येशूच्या रक्ताने साफ झालेलं आहे. हनन्या सफर्या पण माहित नाही, ऍक्च्युली हनन्या सफर्या माहित नाही की ते त्यांनी विश्वासणारे असून अवज्ञा केली आणि देवाचा न्याय त्यांच्यावर आला. देवाचा न्याय म्हणजे त्याचा ताडण, देव म्हणजे जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना तो अनंतकालिक न्याय होणार नाही. Rom 8:1 लिहिलं आहे की आपल्याला दंडाज्ञा नाही, म्हणजे त्या काळ शेवटची दंडाज्ञा आपल्याला नाही, पण एका पित्याप्रमाणे ताडण करतो आपल्याला देव. आणि ती मंडळीची सुरुवात होती आणि देवाला दाखवायचं होतं की मंडळी ही किती गांभीर्याची गोष्ट आहे आणि देवाच्या लोकांना देवाच्या आत्म्याला खिन्न करणं हे किती गांभीर्याची माहीत नाही, आपण बोलू नाही शकत, आपण बोलू नाही. कदाचित ते विश्वासणारे होते, त्यांनी पापाचा मोह घेऊन त्यांनी ते तशा प्रकारचा शो केला आणि देवाचं पित्या या नात्याने ताडण आलं तिकडं आणि त्यांना दंडाज्ञा नाही, किंवा ते खरे विश्वासणारे नव्हते, पापाचा ह्या गोष्टींचा मोह त्यांना होता आणि देवाने त्यांच्यावर तडाखा दिला आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला ह्या शिमोन जादूगाराबद्दल हे पेत्राचे जे उद्गार आहेत की तुझं हृदय पूर्ण काळवडलं आहे किंवा ह्याच्याने भरलेलं आहे आणि ती विश्वासणाऱ्याची ओळख नाही. पण एनिवेज आपण म्हटलं ना
दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, जे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेशी तुला कदाचित क्षमा होईल. त्याने हे वाईट शब्द वापरले तरी देखील कदाचित तुला क्षमा होईल, विनंती कर.
तर ह्याहून आपण काय शिकतो की आपलं कार्य कधी कधी काही लोकांना आपण दिले असतील असे बाप्तिस्मा, त्यांच्या मुख कबुलीवरून आपण बाप्तिस्मा दिलेला आहे, पण त्याचा आपल्यावर येत नाही, कारण फिलिपाने पण दिलेला आहे. आपण चुकू शकतो, सत्य शेवटी पाऊल म्हणतो की देवाला त्याचे जे आहेत त्यांना ठाऊक आहे, पण जो म्हणतोय की मी देवाचा आहे त्यांनी अमंगळतेपासून दूर सारावं.
जे काही वर्षापासून हे विश्वासी होते आणि हा नवा विश्वासी होता, यांना प्रभूचे वचन सगळ्यांना ज्ञान पण होतं, आणि एवढं करून म्हणे लोकं एका परमेश्वराच्या दासाशी खोटं उठत, म्हणून त्यांना पश्चातापचा तो मोका नाही. आणि आता नवीन एक विश्वासी फिलिपसने गेला बाप्तिस्मा घेला, आणि ते पण कसा तो भावी गेला, मोठा करणारा होता, चिन्ह चमत्कार करणारा, तिकडची प्रजा देवाच्या हा देवाचा एक अवतार आहे म्हणून
बरोबर ते मानत होते. बरोबर,
फिलिपस त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार करायला लागला, म्हणून का माझ्यापेक्षा मोठा जादू झाला, म्हणून त्याने आकर्षक म्हणून त्याने पण बाप्तिस्मा घेतला की हे पण मी करू.
हा म्हणजे त्याचा पूर्ण हेतू एकदम ट्विस्टेड होता, वेगळेच होत.
कारण बायबलमध्ये असं नाही की त्याला त्याने शिक्षण दिलं, आत्मिक शिक्षा वाढवली, त्याच्याबरोबर संगती केली, असं कुठंच लिहिलं नाही. एक पटापट पटापट ते झालं, त्याच्यामुळे तेवढ्या हे लोक आले तिकडे सामरियामध्ये प्रचार झाला.
बरोबर,
त्याच्यामुळे खरी वार्ता एकदम उघडी आहे.
बरोबर,
तारण जो आहे हा एका दिवसाचा नाही,
फिलिपाई मध्ये तो म्हणतो की भीत व कापत तुमचं तारण साधून घ्या. तर तेच मी म्हटलं ना की तारणामध्ये तीन प्रकारे हा शब्द वापरलेला आहे. इफिस 2 मध्ये म्हटलंय की तुमचं तारण झालं आहे, कृपेने झालं आहे, म्हणजे पूर्ण झालेला तो शब्द वापरतो गत कालातला, कम्प्लिटेड. मग फिलिपाई मध्ये म्हणतो की दररोज तुम्ही भीत व कापत तारण साधा, आणि मग पेत्र म्हणतो की आपल्याला त्या तारणाच्या दिवशी तो आठवल आणि तो कृपा आपल्यावर पुन्हा होतं, म्हणजे तारणाच्या दिवशी. तर अल्टिमेट आपली सुटका, तारण म्हणजे सुटका, एका बिकट परिस्थितीमध्ये कोणतरी येऊन आपल्याला सोडून सुकृत्यामध्ये घेतो. तर ख्रिस्तामध्ये आपलं तारण झालेलं आहे, ज्यांचं झालेलं आहे त्यांचं दररोजचं जे आहे, हां दररोजचं आहे पवित्रीकरणामागं ते येशू मला क्षमा कर,
रिचार्ज करायचं.
बरोबर, तुझ्या वचनाने भर, तुझ्या आत्म्याने भर, आणि मग आपण त्या तारणाच्या दिवसाची पण वाट पाहतो.
तारण हे प्रक्रिया आणि शेवट जोपर्यंत आपण देव आम्हाला घेत नाही तोपर्यंत
त्याला पवित्रीकरण म्हणतात, सँक्टिफिकेशन ही रोजची प्रक्रिया आहे. मग त्या हेतूने त्यांनी सांगितलं असेल की तारण झालेलं आहे आणि दररोज आपण येशूमधली सुटका मागितली पाहिजे, पापापासून मला अलिप्त ठेव, तुझ्या वचनाने भर.
तेच
म्हणतोय प्रभू, प्रभू मी काल पण तुला माझा तारणार म्हणून स्वीकारला, आज पण मी तर ते त्या हेतूने त्यांनी तो शब्द विचारला असेल की पवित्रीकरण, रोजचं पवित्रीकरण आपण साधलं पाहिजे. बरोबर आहे, तर अशा गोष्टी आहेत. तर पाऊल इथं त्यांना काय म्हणतोय आपलं हे छोटंसं वाचूया. तो म्हणतोय की 23 वचन, जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेलं व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. हे होईल म्हणजे प्रभू आपल्याला पवित्र, निष्कलंक व निर्दोष. तर कशाहून आपण सिद्ध करून दाखवू की आपण खरे ख्रिस्ती, खरे विश्वासणारे आहोत, की सुवार्तेची आशा आपण शेवटपर्यंत धरून राहतो, तो खरा विश्वासणारा. तर मग लोक म्हणतात जर का तारण आपण गमवू शकत नाही तर पावलाने असं का लिहिलं. तर बायबलमध्ये साफसाफ शिकवण आहे की देव आपलं तारण टिकवून ठेवतो खऱ्या विश्वासणाऱ्यांचं, पण बायबल अशा प्रकारचे इशारे पण देतात. कारण आता संदर्भ आपण वाचलेला आहे की इथं मंडळी आहे, मंडळीमध्ये सगळेच खरे विश्वासणारे असतात नाही, आपण ते निधनच्या ह्याच्यामधून बघितलेलं आहे. आणि ही मंडळीमध्ये हे खोटे शिक्षक येऊ पाहत आहेत, आणि ह्यांचा खोटे शिक्षकांचा काय उद्देश आहे की ह्यांना सुवार्तेच्या ज्या आशेपासून ह्यांना परावृत्त करून हे देहदंडन आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे घेऊन जायचं. पण पाऊल त्यांना आठवण करून देते, गांभीर्याचा इशारा देत आहे की जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे ही सर्व राष्ट्राची घोषणा झालेली आहे, व जिचा मी पाऊस सेवक आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर विभूत। तर आता परत ते ह्याचाच भाग झालेला आहे की देवाचे निवडलेले लोक आहेत तरी पाऊल म्हणतोय की पश्चात करा, म्हणजे हे देवाचं कार्य आहे, देवच आपल्यामध्ये कृपा उठतो आणि आपण पश्चातापी विश्वास टाकतो, पण तरी मग पाऊल आणि पेत्र म्हणतात की तुम्ही पश्चाताप करा। तर तसंच ही बाब आहे की देवाला माहिती आहे त्याचे कोण आहेत आणि देवाचं जे खरा विश्वास आहे योब सारखा, तो किती हा परीक्षेला गेला तरी देवकृपा पुरवतो त्या व्यक्तीला शेवटपर्यंत जाण्यासाठी। तरी बायबल आपल्याला अशा प्रकारचे इशारे देतात की की कशाहून आपण सिद्ध करून दाखवू की आपण खऱ्या अर्थाने त्याचे आहोत, त्याच्या सत्यामध्ये शेवटपर्यंत टिकून त्याच्या सुवार्तेमध्ये त्याच्या सुवार्तेच्या आशा न सोडून आपण दाखवून देऊ की आपण खरे विश्वासणारे आहोत। तर मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची की तो त्यांना सुवार्तेची आठवण 6व्या वचनात करून देतो की ही आशा तुम्हाला सुवार्तेमध्ये प्राप्त झाली, ही सुवार्ता सगळीकडे पसरली, तुमच्याकडे सुवार्तेचा दास आला, आम्ही प्रार्थना करतोय की तू पूर्ण ज्ञानाने भरावं, आणि परत आता इकडं तो सुवार्तेकडे आलेला आहे। तर ह्याहून आपण समजतो की या सुवार्तेचा थीम वारंवार वापरलेला आहे पावलाने, ह्याहून आपण समजतो की जितक्या आपण आपल्या लोकांना स्वतःला सुवार्तेमध्ये मुळवू तितकं आपण या पुढे। तो ॲक्च्युली त्यांना सांगत आहे की सुवार्ता सगळीकडे गेलेली आहे, मी सेवक झालेलो आहे आणि ही काम करते, ही सुवार्ता प्रबळ आहे काम करण्यासाठी। तर त्या सुवार्तेची आशा तुम्ही सोडू नका, या खोट्या शिक्षणा तुम्ही बळ पडू नका, बळी पडू नका।
सुवार्ता इतकी जबरदस्त आहे, सुवार्ता म्हणजे कसं आहे शेवटपर्यंत फाउंडेशन आहे,
बरोबर,
ज्याला सुवार्ता समजली पूर्ण तो कधीच कोणा संकटाला कोणा समस्येला कोणा विरोधाला कुठल्याही परिस्थितीला घाबरत नाही, तर तो वाढतो वाढतो।
कारण बघा ना, पावलाने अख्खं पत्र लिहिलंय रोमकारास पत्र, आणि ते जे मंडळी आहे त्या मंडळीमध्ये तो अजून गेला पण नव्हता, पण तिथं कितीतरी वेळ लागला त्याला ते पूर्ण लिहिण्यासाठी, पण तो कधीच असं टाळाटाळ करायचं नाही, पूर्ण त्याने देवाचं मनोगत सुवार्थेचं मनोगत तिकडं प्रगट केलं। आणि आपल्याला वाटतं त्याच त्याच गोष्टी कशाला शिकवायच्या किंवा हे, पण ते किती डीप आहे सुवार्थ, एक एक सिद्धांत आपल्या पापाचा सिद्धांत किती डीप आहे, कुठं कुठं किती किती वचनं आहेत, यरमाया 17:9 मनुष्याचं हृदय कसं आहे कपटी आहे सर्वात, हे आदामाचं पतन आपलं पतन त्याच्यामध्ये, 2:1 आपण स्वाभाविक पापी क्रोधाची प्रजा, एवढं तिकडं देवाचा न्याय, मग ख्रिस्ताचा सिद्धांत किती खोल आहे आणि तो आपल्यासाठी प्रायश्चित्त त्यांनी घडवून आलं, ते किती खोल सिद्धांत आहे, किती ते किती वीक किती आठवडे आपण त्याच्यावर प्रिचिंग करू शकतो। आणि हे सगळं सांगितल्यानंतर 12 वचनापासून तो सांगतोय आता तुम्ही तुमचं शरीर सर्वस्व तुम्ही आता जीवा एक अर्पण तुम्ही करा। तर खरंच हे सुवार्थेचं टीचिंग कधीच वेस्ट नाही, जितकं आपण आपल्या लोकांना मुळावू तितकं त्यांना समजल की अरे ह्याच्यामध्येच पॉवर आहे, मला ह्या दुसऱ्या गोष्टींचं गरज नाही।